चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विजिट डेली शुगर मार्केट अपडेट। आज सोमवार 25 मे 2020। डोमेस्टिक मार्केट देशभरात कमी मागणी दिसून आली। साखर कारखानदार मे 2020 वाटप केलेला कोटा विकण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत। महाराष्ट्रामध्ये S30 साखरेचा व्यापार 3,080 रुपये ते 3,125 रुपये प्रति क्विंटल राहिला। दक्षिण कर्नाटकात S30 साखरेचा व्यापार 3,220 रुपये ते 3,250 रुपये राहिला, तर M30 व्यापार 3,300 रुपये प्रति क्विंटल राहिला। उत्तर प्रदेशामध्ये M30 व्यापार 3,130 रुपये ते 3,150 रुपये होता। गुजरातमध्ये S30 व्यापार 3,140 रुपये ते 3,150 रुपये राहिला, तर M30 व्यापार 3,180 रुपये ते 3,190 रुपये राहिला। तमिळनाडूमध्ये S30 व्यापार 3,270 रुपये ते 3,350 रुपये होता, तर M30 व्यापार 3,350 रुपये ते 3,375 रुपये राहिला। इंटरनॅशनल मार्केट। न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज आणि लंडन स्टॉक एक्सचेंजमध्ये कोणताही व्यापार झाला नाही, कारण मेमोरियल डे आणि लेट मे हॉलिडेमुळे बाजारपेठ बंद आहेत। करन्सी, इक्विटी आणि कमोडिटी। रमजान ईदच्या निमित्ताने बाजार बंद पडल्यामुळे कोणताही व्यापारिक उपक्रम झाला नाही।